Book 2
79
Econenci
Econenci
Aggettivi 2
Visheshani
Visheshano
Indosso un abito azzurro.
Mi nila poshak ghatla ahe.
मी निळा पोशाख घातला आहे.
Indosso un abito rosso.
मी लाल पोशाख घातला आहे.
मी लाल पोशाख घातला आहे.
Indosso un abito verde.
मी हिरवा पोशाख घातला आहे.
मी हिरवा पोशाख घातला आहे.
Compro una borsa nera.
Mi kali bag kharedi karat ahe.
Mi kali bag kharedi karat ahe.
Compro una borsa marrone.
Mi tapkiri bag kharedi karat ahe.
Mi tapkiri bag kharedi karat ahe.
Compro una borsa bianca.
मी पांढरी बॅग खरेदी करत आहे.
मी पांढरी बॅग खरेदी करत आहे.
Ho bisogno di una macchina nuova.
मला एक नवीन कार पाहिजे.
मला एक नवीन कार पाहिजे.
Ho bisogno di una macchina veloce.
मला एक वेगवान कार पाहिजे.
मला एक वेगवान कार पाहिजे.
Ho bisogno di una macchina comoda.
मला एक आरामदायी कार पाहिजे.
मला एक आरामदायी कार पाहिजे.
Lassù abita una donna anziana.
वर एक म्हातारी स्त्री राहत आहे.
वर एक म्हातारी स्त्री राहत आहे.
Lassù abita una donna grassa.
वर एक लठ्ठ स्त्री राहत आहे.
वर एक लठ्ठ स्त्री राहत आहे.
Laggiù abita una donna curiosa.
खाली एक जिज्ञासू स्त्री राहत आहे.
खाली एक जिज्ञासू स्त्री राहत आहे.
I nostri ospiti erano carini.
आमचे पाहुणे चांगले लोक होते.
आमचे पाहुणे चांगले लोक होते.
I nostri ospiti erano gentili.
आमचे पाहुणे नम्र लोक होते.
आमचे पाहुणे नम्र लोक होते.
I nostri ospiti erano interessanti.
आमचे पाहुणे वैशिष्ट्यपूर्ण लोक होते.
आमचे पाहुणे वैशिष्ट्यपूर्ण लोक होते.
ओ दे कारी बंबीनी.
माझी मुलं प्रेमळ आहेत.
माझी मुलं प्रेमळ आहेत.
माय विचिनी हॅनो दे बंबीनी इम्पर्टिनेंटी.
पण शेजाऱ्यांची मुलं खोडकर आहेत.
पण शेजाऱ्यांची मुलं खोडकर आहेत.
Sono buoni i suoi bambini.
आपली मुलं सुस्वभावी आहेत का?
आपली मुलं सुस्वभावी आहेत का?